5-5.5 फुटाची उंची, काळा कभिन्न रंग, हत्तीनं पाय दिल्यासारखं बसकं नाक, कर्कटकानं काढावा इतका गोल चेहरा, या चेहऱ्याखाली मान नाहीच, चेहऱ्याच्या खालीच सुरू होणारं गोल गरगरीत पोट, पोट कसलं भला मोठा माठ किंवा रांजण म्हणा ना, अशा रूपातला पोलीस बघितलाय का तुम्ही? नाही म्हणजे तुम्ही रामभाऊ लघाट्यांना भेटलाच नाहीत.
आयुष्याला वेगळ्याच वळणांवर नेणाऱ्या घटनांचा, या वळणांवर भेटलेल्या आयुष्यात रंग भरणाऱ्या माझ्या माणसांचा हा गोतावळा, त्या त्यावेळी जो जसा भेटला त्याचं तसं चित्र, गोतावळा. लेखन शरद देशपांडे, वाचन ओम भुतकर,
निर्मिती सेतू पॉडकास्ट.
भाग चौथा, रामभाऊ लघाटे. रामभाऊ लघाटे या नावाची असामी तुमच्यापैकी कोणास माहीत असल्यास मला कळवा. वय 45 आसपास, उंची आदमासे 5.5 फूट, काळा कभिन्न वर्ण, गोल गरगरी चेहरा, मोठे मोठे डोळे, बस्क नाक, आकडेबाज मिशा, बिड्या ओढून काळे झालेले ओठ, ग्रे बॅकग्राऊंड असलेल्या लेआउटला जेट ब्लॅकची बेसलाईन असावी तसं सुटलेलं पोट, पण लेदर बेल्टमुळे दाबलेलं, हाफ पॅन्टमुळे मांडीवर दिसणारे काळे कुरळे केस, कुणालाही पाहिल्याबरोबर भीती वाटावी असं हे पोलिसी व्यक्तिमत्व पाहता क्षणीच भीतीनं टरकून जाऊन लहान मुलांनी आई वडिलांना गप्पकन चिकटावं असा हा पोलीस. एवढं सविस्तर वर्णन मी केलं तरी तुम्हाला रामभाऊ लघाटे नामक पोलीस कुठं शोधूनही सापडणार नाही याची मला पुरेपूर खात्री आहे. कारण माझी दोन्ही मुलं 8 वर्षांचा ऋतुपर्ण आणि 4 वर्षांचा ऋग्वेद जेव्हा उच्छाद मांडतात तेव्हा त्यांना गप्प बसवण्यासाठी मी त्यांच्या समोर कल्पनेनं निर्माण केलेला हा पोलीस आहे. छू मंतर म्हणताच एखादा राक्षस निर्माण व्हावा तसा रामभाऊ लघाटे हा पोलीस निर्माण झाला आहे. ऑफिसातून उशिरा घरी परत आलो होतो, खूप दमलो होतो. आल्या आल्या पत्नीनं वैतागानं सांगितलं. खरं तर ऑफिसातून दमून आलेल्या पतीला लगेच तक्रारी सांगाव्यात आणि त्याचं मस्तक भडकू द्यावं असा तिचा स्वभाव नाही. त्या दिवशी खरोखरच ती वैतागली असावी, खूप मनस्ताप झाला असावा. आज या दोन्ही कार्ट्यांनी उच्छाद मांडलाय, जीव खाल्लाय माझा. हे थोरलं मस्तवाल कार्ट खाली जाऊ नको म्हणून मी कानी कपाळी ओरडले तरी अभ्यास सोडून खाली खेळायला गेलं आणि मारामारी करून आलं. हजारदा सांगितलं त्या डोंगऱ्यांच्या कार्ट्याशी खेळू नकोस तरी तिथं तरफडलं. त्या डोंगऱ्यांचं कार्ट ढेकुळे नुसतं ढेकुळ, जरा कोणाचा धक्का लागला तर पडतं आणि भोकाड पसरून सारी कॉलनी डोक्यावर घेतं. या कार्ट्यानं त्याला काही केलं नसेल असं मी म्हणत नाही, पण बोंबलून बोंबलून आकांत केला नुसता. त्यात तुम्हाला माहितीच आहे ती चंडकी कसली तोंडाळे ती. ती आली तारा तारा भांडत तणतणत, सारी कॉलनी गोळा झाली इथं. असलं नाजूक पोर आपलं तर ठेवावं कोंबड्यासारखं डालगून घरात, कशाला बाहेर सोडावं. मस्तक भडकलं माझं. आधी त्या चणकीचं थोबाड बघितलं की संताप येतो. या कार्ट्यानं बेदम मार खाल्ला माझा. आई मध्ये पडल्या नाहीतर या हलकटाचा जीवच घेतला असता. कुत्र्यासारखं गप्प घरात बसला असता अभ्यास करत तर या कार्ट्याची मोती फळं सरली असती का? पण एक काही ऐकलं तर शपथ.
तिच्या रागाचा पारा अजूनही खाली उतरला नव्हता. तेवढ्यात आईनं माझ्यासमोर चहा आणून ठेवला. मी शांतपणे ऐकत होतो. कुठे आहे कुठं ते कार्ट? हातपाय बांधून बाथरूममध्ये कोंडून ठेवलंय त्याला, आईनं सुद्धा सांगितलं. अजिबात बोलू नका त्याच्याशी. मी आईकडं पाहिलं. अशा वेळी आपण मध्ये काही बोलायचं नाही, नाहीतर या पोरांना वाटतं आजी तेवढी चांगली, आईच दुष्ट आहे. मग तिची किंमतच वाटत नाही त्यांना. नाही ते फाजी लाड केले की पोरं बिघडतात. काय नको नको ते बोलली ती तोंडाळ मेली, आई म्हणाली. मी बाथरूममधून त्याला तसाच बाहेर काढला. आता वडिलांचाही मार खावा लागणार या कल्पनेनं भेदरून गेला होता. आधीच रडून त्याचे डोळे सुजल्यासारखे दिसत होते, लाल लाल झाले होते. काय घरात राहायचंय की नाही? मी जीव ताणून मोठ्यांदा ओरडलो. तसा तो घाबरला, त्याला रडू कोसळलं. आईला पत्नीला वाटलं मीही आता याला बेदम ठोकणार. आई वडिलांनी दोघांनी एकाच वेळी मुलांना रागावण्यानं मुलं बहकतात. दोघेही आपले शत्रू आहेत ही भावना त्यांच्या मनात रुजते आणि आपल्याला कुणाचाच आधार नाही असं वाटतं. घरातून पळून जाणाऱ्या मुलात हीच निराधाराची भावना जास्त बळावलेली असते असा एक निष्कर्ष मी माझ्या कल्पनेनं काढलेला आहे.
तुम्ही त्याला मारू नका, आता सरळ पोलिसांच्या ताब्यात द्या. त्या धाकट्याकडेही बघा जरा, आणि त्या रेड्याच्या पावलावर पाऊल ठेवून हेही वागायला लागलंय हल्ली.
सगळंच वातावरण पाहून घाबरलेला धाकटा स्वयंपाक घराच्या एका कोपऱ्यात गुडघे दुमडून बसला होता. मी त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. त्यानं हमसा हमशी रडायला सुरुवात केली. रडत रडत
मी कुठं काय केलं
आपल्या आईकडे पाहत म्हणाला,
काय केलंय सांगू का? काय काय केलंस ते? सकाळपासून भुणभुण सुरू आहे, हे दे ते दे, दादाचेच तेवढे लाड करताय, आम्हाला काय काय सुद्धा देत नाही. आता या कार्टाला काय कमी केलंय आपण? भोवरा दे म्हणत मेंदू पोखरलाय नुसता. काय नाही, हे यांचे आपण फार लाड केलेत, पाहिजे ती वस्तू पटकन आणून देतो, तेच चुकतं आपलं. म्हटलं जाऊ देत, लहान आहेत मुलं. मी सांगते ना, तुम्ही आता काही बोलू नका, त्यांना सरळ पोलिसांच्या ताब्यात द्या. बस मारणं नको की रागावणं नको.
ठीक आहे, तू एका पिशवीत दोघांचे कपडे घाल, एक एक शर्ट एक एक चड्डी, बाकी काही नको. आई तोपर्यंत तू त्याच्या हातापायाला बांधलेल्या दोऱ्या सोड. आज्ञाधारक मुलीसारखं आईनं मोठ्याचे बांधलेले हातपाय मोकळे केले. पत्नीनं त्या दोघांच्या कपड्यांनी भरलेली पिशवी माझ्यासमोर आणून ठेवली. आता काही खरं नाही हे दोघांनीही जाणलं.
आई ग, मी पुन्हा हट्ट नाही करणार.
धाकटा.
आई ग, तू सांगशील तसं वागीन मी.
मोठा. तू आता हट्ट पोलिसांकडे कर आणि पोलीस सांगतील तसं वाग. नाही, तुला वागावंच लागेल, नाहीतर आहे हड्डी नरम. मुसक्या बांधून चापकाचे फटकारे, लाथा बुक्क्या, रडायला लागले की तोंडात बोळे कोंबून बेदम मार. मी जास्तीत जास्त भयानक वर्णन करीत होतो. दोघेही घाबरून गेले होते.
चुकलो चुकलो, पुन्हा नाही असं करणार बाबा, नको असं करू. आई ग, तू तरी सांग ना बाबांना.
मोठा.
आजी तू सांग ना ग बाबांना.
धाकटा आजीला विनवणी करीत होता.
पुन्हा मी नाही हट्ट करणार.
आता का? सकाळपासून त्या पोरीचा जीव बारका केलास त्यावेळी नाही वाटलं काही? मी तुझी बाजू घेतली आणि तुझ्या बाबानं मलाच घराबाहेर हाकलून दिलं तर मी कुठं जाऊ?
आई ही वातावरणातला तंगपणा तेवत ठेवत होती.
अहो, तुम्ही बघत काय बसलाय त्यांच्याकडं? 9 वाजलेत, पोलीस चौकी बंद होईल.
नाही नाही, पोलीस चौकी कशाला? रामभाऊ लघाटे पोलीस आहेत ना, त्यांनाच बोलावतो. दोघांना एक पोलीस बास होईल, त्यांना बघूनच लहान पोरं टरकून जातात.
काळा कभिन्न देह, गोल गरगरी चेहरा, मोठे मोठे डोळे, बसक नाक, आकडेबाज मिशा. अरे बघितल्यावर आपल्यालाच भीती वाटते, मग लहान पोरांचं तर सोडाच.
दोघांच्या समोर पोलिसांचं ते भयानक वर्णन उभं केलं. दोघेही घाबरून गेले होते. आजीच्या आईच्या माझ्या पाया पडत होते.
अहो अहो, तुम्हाला जायचं आहे की नाही? जायचं नाहीये का तसं सांगा. किती टाळाटाळ करताय? मीच जाते त्यांना घेऊन पोलीस चौकीवर.
पत्नी.
काही नको, मीच रामभाऊ लघाटेंना बोलवतो.
म्हणत खिडकीतून बाहेर डोकावीत जोरात ओरडलो.
अहो रामभाऊ, ओ रामभाऊ.
तो आवाज चांगला घुमला.
ओ,
कुठून तरी कुणातरी रामभाऊचा आवाज आला. तो दोघांनीही ऐकला आणि दोघेही हापकून गेले. दोघांनीही मोठ्यांदा भोकाड पसरलं. आता मोठा आजीला आणि धाकटा आपल्या आईला घट्ट मिठी मारून मुसमुसून रडत होता.
नको नको आम्हाला पोलिसांच्या ताब्यात देऊ, आम्ही शाळेसारखं वागू, सांगाल ते ऐकू.
आईनं एकदा माझ्याकडं, एकदा आपल्या सुनेकडं पाहून डोळे मिचकावले.
खरं सांगताय, पुन्हा नाही असं वागणार?
नाही.
सांगाल ते ऐकाल?
हट्ट
करणार नाही?
नाही।
अभ्यास कराल?
हो करतो ना।
मग आधी देवाच्या, नंतर आजीच्या, नंतर बाबांच्या पाया पडा, कबूल करा, पुन्हा असं मूर्खासारखं वागणार नाही म्हणा, आणि लक्षात ठेवा, पुन्हा जर असं वागाल तर गय करणार नाही, त्याच क्षणी रामभाऊ लघाटेंच्या ताब्यात देणार।
एक वेळ आम्ही तुम्हा दोघांना क्षमा करतो, माझ्याकडे पाहत पत्नी म्हणाली।
अहो रामभाऊंना सांगा, आता येऊ नका, मीच उद्या भेटतो तुम्हाला।
तो उद्या कधीच उगवणार नसतो। रामभाऊ लघाटे नावाची पोलीस असा मी कधीच भेटणार नसते। आज माझी मुलंही आपल्या मुलांना रामभाऊ लघाटे नावाच्या पोलिसाची भीती घालतात, तसंच रामभाऊ लघाटेंचं वर्णन करतात, आणि त्या भीतीपोटी मुलं शहाण्यासारखी वागतात, अभ्यास करतात। मोठी होतील तेव्हा तीही आपल्या मुलांना रामभाऊ लघाटे पोलिसाची भीती घालते, धाक दाखवते। पण लहानपणी भीती घातलेली बोकाडी नावाची चेटकीण जशी कधीच दिसली नाही, तसंच रामभाऊ लघाटे कधी भेटतील असं वाटत नाही। कारण चांदोबा भागलास का हे गाणं, ती चिवकाऊची गोष्ट जशी पिढीकडून पिढीकडे जात असते, तसंच निदान आमच्या पिढ्यांपर्यंत रामभाऊ लघाटे नावाचा पोलीस जाणार असतो अदृश्यपणात। फरक एवढाच, चांदोबाच्या गाण्याचा आणि चिवकाऊच्या गोष्टीचा निर्माता अज्ञात राहील, पण रामभाऊ लघाटे पोलिसाचा निर्माता या गोष्टीचा लेखक आहे, म्हणून याचं श्रेय मलाच। छे छे, ज्यावेळी मी खिडकीतून रामभाऊ अशी हाक देताच ओ दिली, त्या अज्ञात रामभाऊंनाच। मराठी जाहिरात विश्वामध्ये अतिशय सुंदर जाहिरातींचं लेखन आणि निर्मितीचं श्रेय ज्यांना जातं, त्या शरद देशपांडे यांच्या लेखणीतून जिवंत झालेला हा गोतावळा, रोज नव्यानं भेटणारा, रोज नवाच वाटणारा। पुढच्या भागामध्ये भेटूयात अशाच नव्या माणसांना, नव्या गोष्टींना, आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर रेटिंग नक्की द्या। गोतावळा अर्थात गोष्टी आपल्या आसपासच्या माणसांच्या। लेखक शरद देशपांडे, अभिवाचन ओम भूतकर, निर्मिती सेतू पॉडकास्ट, पार्श्वसंगीत सारंग कुलकर्णी, कार्यकारी निर्माता तेजस गोखले, ध्वनी आरेखन ईशान देवस्थळी, ध्वनिमुद्रण सुमित पाटील, डॉन स्टुडिओ।